सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आपल्या बरोबर आहेत एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
नमस्कार
सर. किडनीच्या कार्याबद्दल आपण लोकांना माहिती देत होतो, पण जेव्हा या किडनीला काही विकार जडतात त्यावेळेला तिचं फंक्शनिंग कमी होतं किंवा बंद होतं, तर हे विकार कोणते कोणते असतात आणि ते काय कारणामुळे जडले जातात?
हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आजही आपण वर्तमानपत्रातून किंवा ऐकत असाल की मूत्रविकारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामध्ये मी असं म्हणेन की मूतखडा हा जो अगदी सर्वसामान्यपणे दिसणारा जो काही आजार आहे की जो खरोखरच कुठल्याही रुग्णाच्या मनात भीती निर्माण करतो, त्यामुळे होणाऱ्या वेदना त्याच्यावर आपण आज थोडस बोलूयात. मूतखडा का होतो, त्याची लक्षणं काय? आता मूतखडा तो म्हणजे बऱ्याचशा रुग्णांना असं वाटतं की तांदळामधला खडा किंवा एखाद्या बी पोटात गेल्यामुळे खडा होतो, ही अत्यंत चुकीची समजूत आहे.
बर,
ह्या शरीरामध्ये ज्या बॉडी रिॲक्शन्स किंवा ज्याला आपण म्हणतो मेटाबॉलिक रिॲक्शन्स, ह्याच्यामध्ये जे निर्णायक प्रॉडक्ट्स तयार होतात, घटक तयार होतात, हे घटक जेव्हा प्रमाणापेक्षा वाढतील तर त्या घटकांचं ज्याला आपण सॅच्युरेशन किंवा संपृक्तता ही झाल्यानंतर त्याचा एक अत्यंत छोटा स्फटिक तयार होतो.
बर,
आणि हा स्फटिक पुढे वाढत जाऊन त्याचा मूतखडा तयार होतो.
ओके.
हा स्फटिक सुरुवातीला किडनीच्या अगदी आतल्या भागात असतो, त्यामुळे रुग्णाला कोणताही त्रास किंवा लक्षणं दिसत नाहीत. पण हाच जेव्हा स्फटिक मोठा होऊन ज्याला आपण मूतखडा ज्याला आपण म्हणू, हा जेव्हा मूत्र वहनाच्या कामात बिघाड येईल, त्यावेळेला मग त्या ज्याला आपण म्हणतो की ह्या वेदना ज्या असतात की बाळणपणाच्या वेदना इतका हा त्रास निर्माण करू शकतो.
सर, याबद्दल अजूनही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100 020-670-29-100 म्हणजेच 02-0-670-29-100. सुरेश सर, तुम्ही आत्ता सांगत होतात की हे सगळे स्फटिक एकत्र होऊन तो मूतखडा तयार होतो, तर बेसिकली काही काही लोकांमध्ये ही टेंडन्सी असते की त्यांच्यामध्ये तो मूतखडा तयार होतच राहतो. आता असंही म्हणतात की एकदा मूतखडा तयार झाल्यानंतर कायम तो तयार होण्याची टेंडन्सी त्या लोकांमध्ये राहते, तर हे खरं आहे?
काही अंश तुमचं म्हणणं खरं आहे.
हां,
आणि त्याचबरोबर मगाशी मी आपल्याला म्हटलं की मूतखडा जेव्हा होतो, जेव्हा तो मूत्रवहनाच्या काळात बिघाड निर्माण करतो, खूप वेदना होतात. या ठिकाणी मला असंही नमूद करावंसं वाटतं की काही वेळा हा मूतखडा काही न वेदना निर्माण करता हळूहळू वाढत राहतो, ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेत म्हणतो की स्टॅगॉन स्टोन. आणि हा सर्वात धोकादायक आजार असतो की जी वेदना नसल्यामुळे मूतखडा किती वाढलाय
हे
कळतच नाही. त्याच्यामुळे रुग्णांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक वेळा मूतखडा झाला म्हणजे पोटात दुखेलच असं नाही. काही वेळा इतर काही कारणामुळे तपास केला असताना, म्हणजे मी स्वतः अगदी 5-7 सेंटीमीटर पर्यंतचे एवढे मोठे कडे तयार झालेले पाहिले.
बापरे. पण मग याच्यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून काय केलं पाहिजे?
पुढचा प्रश्न असा आहे की टेंडन्सी असतेच, म्हणजे ज्याला आपण म्हणून एक जेनेटिक मेटाबॉलिक ज्याला डिफेक्ट सारखा हा भाग असतो, पण त्याचबरोबर ज्याला आपण आहार विहाराच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की ज्याला आपण तो लाईफस्टाईल, ह्याच्यामध्ये जर काही तुम्ही काही वेगळं केलं किंवा लाईफस्टाईलमध्ये ज्याप्रमाणे आज आपण बघतो की बरंच ज्याला आपण जंक फूड म्हणतो, पाणी कमी पिणे म्हणतो किंवा सॉफ्ट ड्रिंक्स म्हणतो, दिवसेंदिवस ह्या कारणांमुळे मूतखड्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे नुसती टेंडन्सी आहे असं म्हणून चालणार नाही, तर त्याचबरोबर आपल्या आहार विहारामध्ये काय घडतंय याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे.
आता या आहार विहाराच्या संदर्भात तुमच्याकडनं टिप्स घ्यायला आवडतील, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आज आपण इथेच थांबूयात. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल
धन्यवाद.
श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100 020-670-29-100 02-0-670-29-100. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.